आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताच्या औषध निर्यात क्षेत्रानं 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा केला पार. आयआयटी जेईई मुख्य प्रवेश परीक्षेच्या सत्र 2 मध्ये 100% मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले 3 विद्यार्थी. गडचिरोली पोलिसांनी केली 4 जहाल नक्षल्यांना आज अटक. आणि 44.2 अंश सेल्सिअससह अकोला जिल्ह्यात विदर्भात सर्वात उष्ण तर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पारा 43 अंश सेल्सिअसवर. आता सविस्तर बातम्या. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताच्या औषध निर्यात क्षेत्रानं 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला असून यापैकी 1/3 पेक्षा जास्त वाटा अमेरिकी बाजारपेठेचा आहे. आर्थिक वर्ष 2023-24 तुलनेत भारताच्या औषध निर्यातीनं 9% जास्त वृद्धी नोंदवली असून या काळात अमेरिकेत झालेल्या निर्यातीमध्ये 14% वाढ दिसून आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून सर्वाधिक औषध निर्यात झालेल्या देशांमध्ये युके, ब्राझील, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेचाही समावेश आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. यकृत दिनाचं महत्व सांगण्यासाठी आज नवी दिल्ली इथल्या यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. निरोगी यकृत हा निरोगी शरीराचा पाया असून प्रत्येकानं त्यादृष्टीनं आहार आणि व्यायाम यावर लक्ष द्यावं असं ते म्हणाले. शाह यांनी देशात तयार झालेल्या आरोग्य सोयी सुविधांचा देखील आढावा घेतला.
2014 में देश में 7 एम्स थे, आज 23 है. मेडिकल कॉलेज 387 थे, आज 780 है. एमबीबीएस की सीटें 2014 में 51,000 थी, आज 1,18,000 है और 75,000 और बढ़ने जा रही है. और ये सब धन के बगैर नहीं होता है. 2014 में हमारा स्वास्थ्य का बजट 37,000 करोड़ था, आज 1,27,000 करोड़ रुपया.
एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज सकाळी जेईई मेन 2025 प्रवेश परीक्षेच्या सत्र 2 चे निकाल जाहीर केले. यंदा एकूण 24 विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2025 पेपर 1 मध्ये 100% मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या सानिध्य सराफ, आयुष चौधरी आणि विशद जैन या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेचा निकाल कट ऑफ यादीसह आता जेईई मेनच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या जेईई मेन पेपर 1 च्या सत्र 2 साठी एकूण 9,92,350 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. वेव्ज अंतर्गत होणाऱ्या अॅनिमेशन चित्रपट निर्मात्यांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण 42 कलाकृती असणार आहेत. एकूण 419 कलाकृती यात सहभागी झाल्या होत्या. अॅनिमेशन VFX आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शनचा वापर करून स्पर्धकांनी या कलाकृती बनवल्या आहेत. 9 महिन्यांच्या कालावधीत या कलाकृतींची छाननी करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी ही निवड केली आहे. अंतिम फेरीतल्या सर्वांना आता 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेत त्यांचं काम सादर करता येईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्ज 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
नागपूरच्या भांडेवाडी संकुलातील डम्पिंग यार्डमध्ये आज दुपारी 2 ते 2:30 सुमारास भीषण आग लागल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाला अनेक किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दिरंगी फुलणार जंगलात झालेल्या चकमकीत सहभागी असलेल्या चार जहाल नक्षल्यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यात रघु आणि जैनी या दाम्पत्यासह झाशी तलांडे आणि मनीला गावडे यांचा समावेश आहे. रघु हा दक्षिण गडचिरोलीचा विभागीय समिती सदस्य होता. जैनी ही भामरागड दलमची विभागीय समिती सदस्य, झाशी आणि मनीला या दोघी भामरागड दलमच्या सदस्या होत्या. चारही नक्षल्यांवर 40 लाख रुपयांचं बक्षीस होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अथवा पोलीस विभागाशी संबंधित कामाकरता गेल्यानंतर त्यांच्या तक्रारीचं काय झालं हे जाणून घेण्याकरता गोंदिया जिल्हा पोलीस विभागानं सिटीजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे. नागरिकांचा फीडबॅक जाणून घेत त्यावरून सुधारणा करून अधिक जलद गतीनं सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांनी माहिती दिली.
तर जे नागरिक पोलीस स्टेशन येतात त्यांना जे पोलीस स्टेशन नवा ग्रुप मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे एकंदरीत त्यांना पोलीस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायची सोय नसते. तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला त्यांना जे QR कोड स्कॅन करून पोलीस त्यांच्या मोबाईल एक सिम्पल फॉर्म येतो ज्याच्यामध्ये 4-5 एंट्री देतात किंवा त्यांना काही सूचना असेल काही तक्रार असेल काही फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फीडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते. त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळेल असेल डिरेक्टली माझ्यापर्यंत येतं माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून
सर्व पोलीस विभागात सिटीजन फीडबॅक असलेला QR कोड स्कॅन करून नागरिक आता सरळ अधीक्षकांना आपला अभिप्राय देऊ शकणार आहेत. हवामान. अकोला जिल्ह्यात सातत्यानं कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पलीकडे असून आज 44.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती इथं 43.6, यवतमाळ इथं 43.4, नागपूर इथं 43 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात काल देखील 43 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 40-42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ येण्याची शक्यता असून पश्चिम विदर्भातील यवतमाळ इथं देखील वादळी पर्जन्यमान राहू शकतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या वतीनं आयोजित 26व्या दीक्षांत समारोहामध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे गडकरी यांना उपस्थित राहता आलं नव्हतं त्यामुळे आज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर इंद्रमणी यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित अनौपचारिक सोहळ्यात ही डॉक्टरेट प्रदान केली. जंगलातील वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करावा असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. वन विभागातील योजना तसंच उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. वन विभागाच्या ज्या जमिनीवर झाडं उगवत नाही अशा जागांवर सोलर पार्क उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असून वन विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना होणार आहे. पाणी टंचाईग्रस्त भागात उपाययोजना करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील अनेक भागातली पाणी टंचाई सोडवण्यासाठी आराखडा तयार केला जात असून उपाययोजनाही करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2024-25 भारताच्या औषध निर्यात क्षेत्रानं 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा केला पार. आयआयटी जेईई मुख्य प्रवेश परीक्षेच्या सत्र 2 100% मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले 3 विद्यार्थी. गडचिरोली पोलिसांनी केली 4 जहाल नक्षल्यांना आज अटक. आणि 44.2 अंश सेल्सिअससह अकोला जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण तर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पारा 43 अंश सेल्सिअसवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.